आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात विधेयक मांडण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर. तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू. महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय. आणि मानहानीच्या खटल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा करण्यात येत असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनातच त्याचं विधेयक मांडण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. याबाबत नंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत, जेणेकरून पुढच्याही प्रक्रिया या सगळ्या पारदर्शी पद्धतीनं होतील.
गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार आहे. महायुती सरकारच्या काळात 1 लाख पदांची भरती होत असून त्यातल्या 56,000 अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. सुमारे 20,000 नियुक्तीपत्र लवकरच दिली जातील असंही ते म्हणाले. आणखी 31,000 अधिक पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नवे फौजदारी कायदे आजपासून लागू झाले असून त्याअंतर्गत सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भुसावळ दीपनगर इथल्या 660 मेगावॅट औष्णिक वीज प्रकल्प जून 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण करायचा होता, पण कोरोनामुळे कालावधी वाढवण्यात आला होता. या प्रकल्पातून ऑगस्टपासून वीज तयार होईल आणि सप्टेंबरपासून ती व्यापारी तत्वावर उपलब्ध होईल असं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातल्या निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढच्या 3 महिन्यांच्या आत घेतला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येईल. यासंदर्भात संजय केळकर, बाळासाहेब थोरात, आशिष शेलार यांनी प्रश्न उपप्रश्न विचारले होते. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट येत्या महिनाभरात केलं जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा 3-4 मजल्याचं सर्वेक्षण करण्यासाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांचा चौकशी अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर केला जाईल असं आश्वासन सामंत यांनी दुसऱ्या एका लक्षवेधीवरच्या चर्चेत दिलं. नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तूपाजवळच्या भूमिगत पार्किंग विरोधात आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर या बांधकामाला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपाला या पार्किंगमुळे धोका निर्माण होईल असा आंदोलकांचा आक्षेप आहे. आराखड्याबद्दलचा आक्षेप लक्षात घेऊन सुधारणा केली जाईल असं फडणवीस म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. या योजनेशी संबंधित अडचणींबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळानं एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून चालू अधिवेशनात त्याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मुंबई ते मोरा फेरी बोटीवरच्या कामगारांना आर्थिक मदत किंवा कर सवलतीची कोणतीही मागणी आलेली नसल्याची माहिती संबंधित खात्याचे मंत्री संजय बनसोडे यांच्या वतीनं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावर विरोधी पक्षांनी पुन्हा गदारोळ आणि घोषणाबाजी करून सभात्याग केला. या प्रश्नाबाबत सहानुभूतीने विचार करून बैठक घेऊ असं आश्वासन पाटील यांनी दिलं. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं. राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या वक्तव्याची दखल घेऊन उपसभापतींनी निषेध ठराव आणावा अन्यथा सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विधान परिषदेत भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. यावरून सत्ताधारी पक्षानं घोषणाबाजी आणि गदारोळ केला. गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यातल्या विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं 5 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं शिक्कामोर्तब केलं आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. या फौजदारी कायद्यांचा उद्देश शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे विधायक परिणाम साधण्याच्या उद्देशानं अनेक वेगवेगळ्या उपायांची तरतूद या फौजदारी कायद्यांमध्ये केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं आज 10 गडी राखून विजय मिळवला. आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात आफ्रिकेनं सर्वबाद 373 धावा करून 36 धावांची आघाडी घेतली होती. भारतानं हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केलं. भारतानं पहिल्या डावात 603 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 266 धावात आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर फॉलोनची नामुष्की ओढवली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेनं लॉरा ओल वार्दत हिच्या 122 आणि सुने लूस हिच्या 109 धावांच्या जोरावर 373 धावांचा टप्पा गाठला आणि 36 धावांची आघाडी घेतली. भारताच्या शफाली शाहनं 24 आणि सतीश शुभाहीनं 13 धावा करत ही आघाडी लिलया पार करत विजय साकारला. 20 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी हा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांनी आपल्याबद्दल प्रसिद्धीपत्रकाद्वारे अपमानजनक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत सक्सेना यांनी 2001 साली गुजरातमधल्या अहमदाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा खटला 2002 दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी 25 मे रोजी नवी दिल्लीतल्या दक्षिण जिल्हा न्यायालयानं पाटकर यांना दोषी ठरवलं होतं. विधान परिषदेच्या 4 मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या 3 मतदारसंघांची मतमोजणी नवी मुंबईत नेरूळ इथं होत असून अद्याप कोणतीही आकडेवारी अधिकृतरित्या हाती आलेली नाही. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. रात्री 9 सुमाराला प्रथम पसंतीची मतं घोषित केली जातील असं सहाय्यक निवडणूक अधिकारी निलेश सागर यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात विधेयक मांडण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर. तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू. महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय. आणि मानहानीच्या खटल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.